आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या पूरग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दौरे सुरू. स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत राज्यभर एक दिवस एक तास एक साथ उपक्रमाचं आयोजन. आणि यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपुरात देखील पावसाची हजेरी. आता सविस्तर बातम्या. नोकऱ्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना सुरू केल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात आली आहेत. सारथी संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला आर्थिक सहाय्य देऊन ते मजबूत करण्यात आलं. मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी आर्थिक मदत दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. माथाडी कामगारांची चळवळ मजबूत करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासही आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. राज्यातल्या पूरग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दौरे करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड तालुक दौऱ्याची सुरुवात मौजे पिंपळगाव घाटपासून केली. त्यानंतर त्यांनी मौजे खोकर मुहा इथं फुटलेल्या तलावाची पाहणी केली आणि नुकसानीचा आढावा घेतला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्व ती मदत केली जाईल असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. नांदेड जिल्ह्यात जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर लोकप्रतिनिधी पूरग्रस्त भागात जाऊन आपातग्रस्तांची विचारपूस करत आहेत. कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये. सरकारकडून ज्या पद्धतीनं मदत येईल ती स्वीकारा. वाढीव मदत मिळवून देण्याची मागणी आपण लावून धरू असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. राज्यातील अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या ठाकलेल्या संकटाचा डोंगर ओलांडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारनं स्वीकारली आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवणं, नुकसानग्रस्तांना न्याय देणं हेच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. बावनकुळे नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. कालपर्यंत 17 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आश्वासन आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं. धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची पाहणी करताना ते बोलत होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू. आपातग्रस्तांना आणखी मदत मिळणं गरजेचं असून त्याकरता केंद्र सरकारकडून राज्याला विशेष मदतीचं पॅकेज मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं. धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ते बोलत होते. राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे. खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान झालं असून दसरा दिवाळी सण जवळ आले आहेत. मुख्यमंत्री फक्त आकडेवारी ऐकत आहेत फिकत आहेत पण ठोस निर्णय काही घेत नाहीत. ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. पैसा कुठून आणायचा हा सरकारचा प्रश्न आहे. पण दसऱ्याच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई जमा करा असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सपकाळ यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा कोई भोडका जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मसई इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजचा सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊया संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होणं याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं प्रत्यंतर आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबद्दल म्हणाले होते.
ऑपरेशन सिंदूर में देखा मेड इन इंडिया की कमाल क्या थी. दुश्मन को पता तक न चला कौन से शस्त्रास्त्र है ये कौन सा सामर्थ्य है. पलक भर में उनको नष्ट कर रहा है. सोचिए अगर हम आत्मनिर्भर न होते क्या ऑपरेशन सिंदूर इतनी त्वरित गति से हम कर पाते. पता नहीं कौन सप्लाई देगा नहीं देगा ताजो सामान मिलेगा नहीं मिलेगा इसी की चिंता बनी रहती. लेकिन हमें मेड इन इंडिया की शक्ति हमारे हाथ में थी सेना के हाथ में थी. इसलिए बिना चिंता बिना रुकावट बिना हिचकिचाहट हमारी सेना अपना पराक्रम करती रही.
सन 2024-25 मध्ये वार्षिक संरक्षण उत्पादन 1,50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं. धोरणात्मक बदल, व्यवसायात आलेली सुलभता आणि स्वदेशीवर दिलेला भर यामुळे खासगी आणि सरकारी संरक्षण उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मेक इन इंडिया हे धोरण देशाच्या संरक्षणासाठी महत्वाचं ठरलं असून पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंधूरमध्ये याचा फायदा झाला. संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेमुळे निर्यातीत वाढ झाली असून संरक्षण क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे.
डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारामुळे महाराष्ट्र हे जगातील डिजिटल प्रगतीशील राष्ट्रांसाठी आदर्श ठरत आहे. सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्रानं आघाडी घेतली असल्याची माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत आयोजित रिंग द बेल फॉर सिक्युरिटी या मोहिमेचं उद्घाटन अॅडव्होकेट शेलार यांच्या हस्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं आज करण्यात आलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्वच्छता ही सेवा या सध्या सुरू असलेल्या मोहिमेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मुख्यालयात सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्माण भवन इथं स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आज ठिकठिकाणी एक दिवस एक तास एक साथ उपक्रम राबवून स्वच्छता करण्यात आली. आकाशवाणी नागपूरच्या कार्यालय परिसरात झालेल्या स्वच्छता अभियानात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. एक दिवस एक तास देशासाठी या संकल्पनेवर आधारित सेवा पंधरवड्यानिमित्त आज वाशिम रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांच्या वतीनं एक तास श्रमदान करून रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 37व्या बटालियननं स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत कार्यवाहक कमांडर सुजित कुमार यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी बसस्टँड ते भाजी मंडईपर्यंत स्वच्छता जागृती रॅली काढली, ज्यात नगरपंचायत, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी उत्साहानं सहभागी झालेत. नागपूरच्या सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनतर्फे मनपाच्या सहकार्यानं स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मोक्षधाम घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायत अंतर्गत महास्वच्छता अभियान घेण्यात आलं. या महाश्रमदानात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून लाखो भाविक दीक्षाभूमीला भेट देणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा येत्या 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करतानाच नागरिकांची गैरसोय होणार नाही, तसंच सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज दिल्या. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे येत्या नवरात्री उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी डोंगरगड आणि गोंदियापर्यंत विशेष प्रवासी गाड्या चालवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अमृत स्टेशन अंतर्गत 15 स्थानकं विकसित केली जात असून त्यापैकी 5 पूर्ण झाले असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे प्रबंधक दीपक कुमार गुप्ता यांनी दिली. डोंगरगडसाठी अतिरिक्त गाड्यांची माहिती देताना दीपक कुमार म्हणाले,
विस्तार रायपुर तक किया गया है. रायपुर डोंगरगढ़ रायपुर मेमू का जो विस्तार है वो गोंदिया तक किया गया है और इसके अतिरिक्त एक स्पेशल पैसेंजर ट्रेन भी इस अवसर पर चलाई जाएगी जिसमें हमारे श्रद्धालुओं की भीड़ क्लियर होती रहे.
विदर्भाच्या यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून नागपूर, वर्धा, भंडारा, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यानुसार नागपूरात मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. उद्या आणि परवा देखील विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उद्या बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या पूरग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दौरे सुरू. स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत राज्यभर एक दिवस एक तास एक साथ उपक्रमाचं आयोजन आणि यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूरात देखील पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.